एकदम जुना गळा आहे, एकदम जुनं गळ पूर्वीच्या बाया घे गळ म्हणायचे, आता कोणी म्हणतच नाही. आणि दुसरं एक मग असे असं म्हणजे असं ते
घर मी नाही केलं ग अगरंगू काही सांगू काही वाजात दार्या वय चंद्र ज्योती ग लगीन लागात आना वाड कर साड जाऊ द्या वरात बाळा माझ्याची नाव येरी ग येऊ द्या घरात.
हे अशिवजी हे गळ पण त्या गळ्यावरूनच इतका वेळ जातोय, एक एक शब्द म्हणायचा आणि ते गळ म्हणायचं मस्त गळ.
So what she says ki it is then one first line and then they have to say 3-4
Yeah, this tune for instance is not like version,
no.
It's different.
So she will see again afterwards.